आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबराभागा वरवी मोनाली प्रभू तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल छत्तीसगडांत वीज, रस्तो, रेल्वे, तेल आनी वायू, शिक्षण आनी गृहनिर्माण संबंधित 33,700 कोटी रुपयां परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण, लोकार्पण केले आनी बुनयाद घाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयच्यान 2 दिसांच्या मुंबय भेटेर वतल्यो. गृह मंत्रालयान फायच्यान मणिपूर, अरुणाचल प्रदेश आनी नागालँडाच्या कांय वाठारांनी सशस्त्र दळ खाशेलो अधिकार कायदो म्हळ्यार आफस्पा 6 म्हयन्या खातीर वाडयलो. देशांतल्या वेगवेगळ्या वाठारांनी आज ईद उल फित्र धार्मिक उमेदीन उत्साहान मनयतात. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती गुवाहाटीन जाल्ल्या खेळान राजस्थान रॉयल्सान चेन्नय सुपर किंग्स पंगडाक 6 धावण्यांनी हारयलो. आज मुंबयच्या वानखेडे स्टेडियमान मुंबय इंडियन्स आनी कोलकाता नायट रायडर्स या पंगडां मदीं खेळ जातलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ल्यांतल्या मोहबट्टा हांगा वीज, रस्तो, रेल्वे, तेल आनी वायू, शिक्षण आनी गृहनिर्माण संबंधित 33,700 कोटी रुपयां परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण, लोकार्पण केले आनी बुनयाद घाली. ह्या वेळार भौशीक बसकेंत उलोवप करतना प्रधानमंत्र्यांनी म्हळे, छत्तीसगडाच्या नक्षलग्रस्त भागांत कायमस्वरुपी शांततेचे एक नवे पर्व दिसता. राज्यांतल्या पयसुल्या आदिवासी वाठारांनी रस्ते, वीज आनी मोबायल नेटवर्का बरोबरूच भलायकी आनी हेर सुविधा दिवपाची वेवस्था सुरू आसा अशें तांणी सांगलें. हालींच्या वर्सांनी नक्सल बादीत वाठारांनी जायत्यो शाळा सुरू जाल्यात. आदिवासी वाठारांच्या उदरगती खातीर धरती आबा जनजाती उत्कर्ष अभियान सुरू केलां अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळें. हाचे भायर चड मागास आशिल्ल्या आदिवासी समाजा खातीर पीएम जनमन येवजण चलता. हाचे खाला 1,000 कोटी रुपया खर्च करून आदिवासी वाठारांची उदरगत सुरू आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें. कार्यावळी वेळार प्रधानमंत्री आवास येवजण ग्रामीणच्या 3 लाख लाभार्थ्यांचो गृहप्रवेश जालो. प्रधानमंत्र्यांनी ह्या येवजणेच्या 3 लाख लाभार्थ्यांक घरांची चावी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयच्यान 2 दिसांच्या मुंबय भेटेर वतल्यो. राष्ट्रपती आज सांजवेळा मुंबय शारांत पावतल्यो. फाल्यां मुंबयत रिझर्व्ह बँकेच्या 90व्या वर्धापन दीस सुवाळ्याच्या समारोप कार्यावळीत राष्ट्रपती उपस्थित रावतल्यो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कापड कोयर म्हळ्यार टॅक्सटायल वेस्टाचें आव्हान अधोरेखीत करतना तें पुराय संवसाराक चिंतेचें मुखेल कारण जालां अशें सांगलें. आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळीत देशाक संबोधित करतना मोदी हांणी कापड कोयर फक्त 1% उण्या प्रमाणांत नव्या कपड्यांत रिसायकल जाता ह्या निश्कर्षा बद्दल चिंता व्यक्त केली. जायत्या राज्यांनी उदका संवर्धनाच्या कामांत नवी गती आयल्या हाचेर प्रधानमंत्र्यांनी समाधान उक्तायलें. दर वर्सा प्रमाण अंदूय कॅच द रेन मोहिमे खातीर झुजा पावण्यार तयारी जाल्या अशें मोदी हांणी सांगलें. प्रधानमंत्र्यांनी नागरिकांक कॅच द रेन ही एक जनचळवळ करची असो उलो मारलो. गृह मंत्रालयान काल मणिपूर, अरुणाचल प्रदेश आनी नागालँडाच्या कांय वाठारांनी सशस्त्र दळ खाशेलो अधिकार कायदो म्हळ्यार आफस्पा 6 म्हयन्या खातीर वाडयलो. ही वाड फायच्यान म्हळ्यार 1 एप्रील सावन लागू जातली. सशस्त्र दळ खाशेले अधिकार कायदो मणिपूरच्या 5 जिल्हे सोडल्यार सगळ्या जिल्ह्यांनी चालू उरतलो. माय 2023 सावन राज्यांत जातीय हिंसाचाराची माळ सुरू आसा. नागालँडाच्या 8 जिल्ह्यांनी आनी हेर 5 जिल्ह्यांच्या 21 पुलीस स्टेशन वाठारांनी आनीक 6 म्हयने वाडयला. गृह मंत्रालयाच्या अधिसुचोवणे प्रमाण डिमापूर, न्यूलँड, सुमोकडिमा, मोन, किफिरे, नॉकलाक, फेक आनी पेरेन जिल्ह्यांनी सशस्त्र दळ खाशेले अधिकार कायदो लागू आसतलो. हाचे भायर कोहिमा, मोकोकचुंग, लाँगलँग, जुनेबोटा आनी वोका ह्या पुलीस स्टेशन वाठारांनी तो लागू केला. राज्यांतल्या कायदो आनी सुवेवस्थेची परिस्थिती पळोवन हो निर्णय घेतला अशें अधिसुचोवणेन म्हळां. अरुणाचल प्रदेशांत तिराप, चांगलांग, नॉंडिंग आनी नमसाय जिल्ह्यांच्या कांय वाठारांनी हो कायदो लागू उरतलो. परकी गुंतवणूकदारांनी 2024-25 वित्तीय वर्सा भारतीय रीण बाजारांत सुमार 56,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्या, पूण परकी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार वा एफपीआयन ह्या वित्तीय वर्सा इक्विटी बाजारांतल्यान 1.2 लाख कोटी रुपया मायज काडल्या. भारतीय रिणाच्या बाजारांत ते निव्वळ खरेदीदार आशिल्ल्याचे सरळ दुसरे वर्स आशिल्ले. वित्तीय वर्स 23-24 वित्तीय वर्सात आनी रिणाच्या साधनांत 1.2 लाख कोटी रुपया गुंतयले. अंदू मार्च म्हयन्या खातीर एफपीआय 9,711 कोटी रुपया रिणांत गुंतयले, पूण इक्विटी बाजारांतल्यान 3,900 कोटी रुपया काडले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आनी डीजे उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वांटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द ईडीएम चॅलेंज. नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाढयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीतामधल्या तुमच्या प्रतिभेचे संसारिक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नाकात. चढ माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
देशांतल्या वेगवेगळ्या वाठारांनी आज ईद उल फित्र धार्मिक उमेदीन आनी उत्साहान मनयतात. भक्त आज ईदगाह आनी मशिदीन ईद नमाज अदा करतात. दिल्लीन जामा मशीद, फतेहपूर मशीद आनी शाही ईदगाह हांगा मुखेल ईद मेळावो जातलो. हे निमतान कडक सुरक्षा वेवस्था केल्या. छत्तीसगडांतल्या बिजापूर जिल्ल्यांत काल 50 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यापैकी 13 माओवाद्यांचेर 68 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. राज्यांत इतल्या व्हड संख्येन माओवाद्यांनी एकत्रितपणान आत्मसमर्पण करपाची पहिलीच वेळ आसा. बिजापूर जिल्ह्याचे पुलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव हांणी सांगले, आत्मसमर्पण केल्ल्या माओवाद्यां मदीं पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मी, PLGA बटालियन आनी हेर गटांनी सक्रीय आशिल्ले कमांडर आनी सब कमांडर स्तरावेले माओवादी आसात. छत्तीसगडाच्या बिजापूर जिल्ह्यात 50 नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाबद्दल केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी खोशी उक्तायल्या आनी तांकां मुखेल प्रवाहान येवकार दिला. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान शाह हांणी हेर नक्षलवाद्यांकूय हिंसाचार सोडून समाजाच्या मुखेल प्रवाहान येवपाचो उलो मारला. युवा वेव्हार आनी खेळां मंत्रालय 1 एप्रील ते 3 एप्रील मजगती नवी दिल्लीन विकसीत भारत युवा संसद घडोवन हाडटले. मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण दरेका राज्यांतल्या आनी केंद्रशासित प्रदेशांतल्या 75,000 तरणाट्यांनी माय भारत पोर्टलावरवीं आपल्यो व्हिडिओ प्रवेशिका सादर केल्ल्यो. राष्ट्राचो फुडार घडोवपाची तांची उमेद आनी वचनबद्धताय दाखयली. हातूंतल्यान राष्ट्राचो फुडार घडोवपा खातीर तरणाट्यांची उमेद आनी वचनबद्धताय दिसून येता. विकसीत भारत युवा संसदेची रचना 3 मुखेल पावण्यांनी केल्या. तांचो जिल्लो नोडल फेरयो, राज्य फेरयो आनी राष्ट्रीय फेरयो हांचो आस्पाव जाता. ह्या उपक्रमांतल्या माध्यमांतल्या निर्माण जाल्ले विचार आनी चर्चा सेंट्रल हॉलची सीमा ओलांडून देशभरांत प्रतिध्वनीत जातले आनी तरणाट्यांच्या फुडारपणाखाला धोरणात्मक सहभाग आनी राष्ट्रीय प्रगतीच्या नव्या युगाची वाट मेकळी जातली अशें मंत्रालयान एका निवेदनात म्हळां. फुटबॉलान जमशेदपूर फुटबॉल क्लबान शिलाँगान नॉर्थ इस्ट युनायटेड फुटबॉल क्लबाक 2-8 अशें हारोवन काल इंडियन सुपर लीग ISL 2024-25 उपांत्य फेरयेन पावल घाले. जमशेदपूर फुटबॉल क्लबाचो ह्या हंगामांतलो हो 5वो जैत. जर्तीच्या निमाण्या 4 रेड मायनर्स पंगड लीगशील जैतिवंत मोहन बागान सुपर जायंट्स पंगडा आड खेळटले जाल्यार हायलँडर्साची मोहीम सोंपल्या. जमशेदपूर 3 एप्रील आनी 7 एप्रिलाक सेमीफायनलच्या 2 टप्प्यांत मोहन बागान सुपर जायंट्स आड खेळटलो. नॉर्थ इस्ट युनायटेड सर्तीतल्यान भायर पडला. IPL क्रिकेट सर्तीन काल राती गुवाहाटीन जाल्ल्या खेळान राजस्थान रॉयल्सान चेन्नई सुपर किंग्स पंगडाक 6 धावण्यांनी हारयलो. 183 धावण्यांच्या लक्ष्याक जाप दितना चेन्नई सुपर किंग्साक निर्धारित 20 ओव्हरींनी 6 विकेटी वगडावन फक्त 176 धावण्यो करपाक येस मेळ्ळे. चेन्नई सुपर किंग्साचो कर्णधार ऋतुराज गायकवाडान सगळ्यांत 63 धावण्यो केल्यो. काल आनी एका मॅचीन दिल्ली कॅपिटल्सान सनरायझर्स हैदराबादाक 7 विकेटींनी हारयलो. 164 धावण्याचे लक्ष्याचो फाटलाव करपी दिल्ली कॅपिटल्सान 16 ओव्हरींनी 3 विकेटी वगडावन 166 धावण्यो केल्यो. आज मुंबयच्या वानखेडे स्टेडियमान मुंबय इंडियन्स आनी कोलकाता नायट रायडर्स ह्या पंगडां मदीं खेळ जातलो. सांज वेळार 7:30 वरांचेर मॅच सुरू जातली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल छत्तीसगडांत वीज, रस्तो, रेल्वे, तेल आनी वायू, शिक्षण आनी गृहनिर्माण संबंधीत 33,700 कोटी रुपया परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण लोकार्पण केले आनी बुनयाद घाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयच्यान 2 दिसांच्या मुंबय भेटेर वतल्यो. गृह मंत्रालयान फायच्यान मणिपूर, अरुणाचल प्रदेश आनी नागालँडाच्या कांय वाठारांनी सशस्त्र दळ काशेलो अधिकार कायदो आपसपास 6 महिन्या खातीर वाडयलो. IPL क्रिकेट सर्तीन काल राती गुवाहाटीन जाल्ल्या खेळान राजस्थान रॉयल्सान चेन्नई सुपर किंग्साक 6 धावण्यांनी हारयलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे फुडलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें आज सांजवेळा 6:30.